नीतिसूत्रे अध्याय 24। दुर्जनांचा हेवा करू नको, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नको, त्यांचे अंतःकरण बलात्कार करण्याचा बेत करीते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात, सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते, ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात। सुज्ञ पुरुष बलवान असतो, ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करीतो, शहाणपणाने व्यवस्था करून युद्ध चालीव, बहुत सुमंत्री असल्याने यश मिळते। ज्ञान मूर्खाच्या अटोक्याबाहेर असते, वेशीवर तो आपले तोंड उघडीत नाही। जो दुष्कर्म करण्याचे योजितो त्याला लोक घातकी माणूस म्हणतात, मूर्खाचा विचार पापरूप असतो, धर्मनिंदकाचा लोकास वीट येतो। संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय, ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यास सोडीव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर। आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्याला माहीत नाही काय? तो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? माझ्या मुला, मध खा, तो चांगला आहे। मधाचे पोळे खा, ते तुझ्या जिभेला गोड लागते। असेच ज्ञान तुझ्या जीवाला आहे असे समज, ते तुला प्राप्त झाले तर फलप्राप्ती घडेल, तुझी आशा खुंटणार नाही। अरे दुष्टा, धार्मिकाच्या घराचा नाश करण्यास टपू नको, त्याच्या विश्रांती स्थानाचा बिघाड करू नको, कारण धार्मिक सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात। तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्लासू नये, उल्लासले तर ते परमेश्वर पाहिल आणि त्याला ते आवडणार नाही, आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरविल। दुष्कर्म्यांवर जळफळू नको, दुर्जनांचा मत्सर करू नको, कारण दुष्कर्म्यास चांगली गती नाही, दुर्जनांचा दीप मालवेल। माझ्या मुला, परमेश्वराचे व राजाचे भय बाळग, चंचल वृत्तीच्या मनुष्यात मिसळू नको, कारण त्याचवर विपत्ती अचानक येईल आणि त्यांच्या आयुष्याचा क्षय केव्हा होईल कोण जाणे। ही सुज्ञाची वचने आहेत, तोंड पाहून न्याय करणे ठीक नाही। तू धार्मिक आहेस असे जो दुर्जनास म्हणतो त्याला लोक शाप देतील, राष्ट्रे त्याचा तिटकारा करीतील, पण जे दुर्जनास ठपका देतील त्यांचे बरे होईल, त्यास चांगला आशीर्वाद मिळेल। जो योग्य उत्तर देतो तो जणू काय ओठांचे चुंबन देतो। तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध। आपल्या शेजाऱ्याविरुद्ध विनाकारण साक्ष देऊ नको, तू आपल्या वाणीने ठकवू नको। मी जशास तसे करीन, त्याचे उसने फेडीन असे म्हणू नको। एकदा मी आळशाच्या शेताजवळून बुद्धिहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो, तो काटेऱ्यांनी भरून गेला आहे, त्याची जमीन खाज कुईरीने व्यापली आहे व त्याची दगडी भिंत कोसळली आहे असे मला आढळले। ते मी पाहिले, त्याचा विचार केला, आणि ते पाहून मी बोध घेतला। आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो, असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठील।